नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज सावन 3 दिसांच्या गुजरात दौऱ्यार वतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आनी तांचे ब्रिटनाचे समपदस्थ कीर स्टार्मर आयज मुंबयत चर्चा करतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी मुंबयत नवी मुंबय आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पयल्या टप्प्याचे आनी हेर कनेक्टिव्हिटी प्रकल्पांचे उक्तावण केले. भलायकी आनी कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या जोड पालवान शिक्षण मंत्रालय आयज तंबाकू मुक्त युवा मोहीम 3.0 सुरू करता. आयज सावन 12 ऑक्टोबर मेरेन गोंयांत जावपी आंतरराष्ट्रीय पर्पल महोत्सवाक 25 ते 30 देशांतले सुमार 15,000 प्रतिनिधी वांटो घेतले अशी माहिती गोंय दिव्यांग सक्षमीकरण खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाय हांणी दिल्या. आता पुराय खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज सावन 3 दिसांच्या गुजरात दौऱ्यार वतली. फाल्यां ती सोमनाथ मंदिरांत दर्शन आनी आरती करतली. गीर राष्ट्रीय उद्यानाकूय भेट दितली आनी सासनगीर हांगा थळाव्या आदिवासी समुदायाच्या सदस्याकडेन संवाद साधतली. शेनवारा राष्ट्रपती मुर्मू द्वारका हांगा द्वारकाधीश मंदिरांत दर्शन आनी आरती करतली. अहमदाबादांत गुजरात विद्यापीठाच्या 71व्या दिक्षांत समारंभाकूय ती उपस्थित रावतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आनी तांचे ब्रिटनाचे समपदस्थ कीर स्टार्मर आज मुंबयत चर्चा करतले. ब्रिटनाचे प्रधानमंत्री काल 2 दिसांच्या भारत दौऱ्यार मुंबयत पावले. स्टार्मर हांच्या वांगडा ब्रिटनाचे आतां मेरेनचे सगळ्यांत व्हड व्यापारी प्रतिनिधी मंडळ आसा. दोनूय फुडारी विजन 2035च्या अनुशंगान भारत ब्रिटन व्यापक धोरणात्मक भागीदारीच्या वेगवेगळ्या तासांच्या प्रगतीचो आढावो घेतले. विजन 2035 हे व्यापार आनी गुंतवणूक, तंत्रज्ञान आनी नवोपक्रम, संरक्षण आनी सुरक्षा, हवामान आनी उर्जा, भलायकी, शिक्षण आनी लोक ते लोक संबंध ह्या प्रमुख स्तंभांमधल्या कार्यक्रम आनी उपक्रमांचो केंद्रीत आनी कालबद्ध 10 वर्सांचो रोडमॅप आसा. प्रधानमंत्री मोदी आनी प्रधानमंत्री स्टार्मर आयज मुंबयत जावपी 6व्या ग्लोबल फिनटॅक फेस्टातूय वांटेकार जातले आनी उलोवप करतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल मुंबयत सुमार 19,650 कोटी रुपया खर्च करून बांदिल्ल्या नवी मुंबय आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पयल्या टप्प्याचे आनी हेर कनेक्टिव्हिटी प्रकल्पांचे उक्तावण केले. ह्या सयत मुंबय शार लंडन, न्यूयॉर्क आनी टोकियो सारख्या जागतीक शारांच्या वळेरीत आस्पावीत जाला, जंय एकापेक्षा चड आंतरराष्ट्रीय विमानतळ आसात. हे वेळार उलयतना प्रधानमंत्र्यांनी म्हळें की नवीन विमानतळ विकसीत भारताचे सपन प्रतिबिंबीत करता आनी देशाच्या प्रगती, संस्कृती आनी तांत्रिक क्षमतेचे प्रतीक आसा. तांणी मुंबय मेट्रो लायन 3च्या फेज 2B सयत हेर खुबशा मुळाव्या सुविधा प्रकल्पांचे उक्तावण केले आनी 11 भौशीक येरादारी ऑपरेटरांक आसपावपी भारतातलो पयलो एकात्मिक गतीशीलता प्लॅटफॉर्म मुंबय 1 एपचे उक्तावण केले. एकेकाळ 2G अडचणींचो फुडो करपी देशाक आता लागी लागी प्रत्येक जिल्ह्यात 5G कव्हरेज आसा अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां.
अपना मेड इन इंडिया 4G स्टैक लॉन्च किया है. ये देश की बड़ी स्वदेशी उपलब्धि है. अब भारत दुनिया के उन 5 देशों के लिस्ट में आ गया है जिनके पास ये सामर्थ्य. इंडिजिनियस 4G एंड 5G स्टैक के जरिए हम न केवल सीमलेस कनेक्टिविटी को सुनिश्चित कर पाएंगे बल्कि देशवासियों को तेज इंटरनेट और रिलायबल सर्विसेज भी दे पाएंगे.
वेचणूक आयोग आगामी बिहार विधानसभा वेचणुकेंत पोस्टल बॅलट वापरून मतदान करपाची सुविधा जाणटे आनी दिव्यांग मतदारांक दितले. आयोगान अधिसूचीत केला की 85 वर्सांवेले मतदार आनी चड अपंगत्व आशिल्ले मतदार पोस्टल बॅलट वरवीं मतदान करूंक शकतात. आयोगान म्हणला की अशे मतदार फॉर्म 12D वापरून ही सुविधा घेवंक शकतात आनी वेचणुकेची अधिसूचना जारी जाल्या उपरांत 5 दिसां भितर तांच्या बूथ लेव्हल ऑफिसा वरवीं रिटर्निंग ऑफिसराकडे सादर करूंक शकतात. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्रा वयल्यान आयकतात.
22 सितंबर नवरात्री के पहले दिन से मातृशक्ति के लिए उपहार पनीर, शैम्पू, साबुन, टूथपेस्ट, हेयर ऑयल जैसी रोजमर्रा की और किचन की दर्जनों चीजों पर प्री GST दौर में लगता था 27% तक टैक्स, वो अब केवल 5%.
नवरात्रि से ही देश के करोड़ों परिवार की जो जरूरतें हैं वो और अधिक सस्ती मिलनी शुरू हो जाएगी.
कम टैक्स, ज्यादा बचत. नेक्स्ट जेन GST.
आता मुखावेल्यो खबरो. भलायकी आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या जोडपालवान शिक्षण मंत्रालय आज तंबाखू मुक्त युवा मोहीम 3.0 सुरू करता. शिक्षण मंत्रालयान म्हळा की ही राष्ट्रीय मोहीम सरकाराच्या तंबाखू मुक्त पिळगेच्या सपनाक साकार करपाच्या दिशेन एक महत्वपूर्ण पाऊल ठरतले. ही 60 दिसांची राष्ट्रीय मोहीम भुरग्यांक आणि तरणाट्यांक तंबाखू सेवन रोखपाक शिक्षित आणि सक्षम करपाक व्यसन सोडूंक इत्सुकांक तेको दिवपाक आणि शाळा आणि उच्च शिक्षण संस्थांनी भलायकी आणि निरोगीपणाची मजबूत संस्कृती वाढोवपाचो यत्न करता. ग्लोबल यूथ टोबॅको सर्वे 2019 दिसला की 13 ते 15 वर्षा वयोगटातले 8.4% विद्यार्थी सध्या तंबाखूजन्य पदार्थांचो वापर करतात, ज्याचे सरासरी वय फक्त 10 वर्षा असा. तरणाट्यांनी असुरक्षितता ओळखून सरकारान सतत जागरूकता प्रतिबंध आणि अंमलबजावणी उपाययोजनावरवी या समस्येचे निराकरण करपाक पुराय सरकारी दृष्टिकोन स्वीकारला. मोहिमेअंतर्गत माय गोव्ह प्लॅटफॉर्माचेर वर्ल्ड नो टोबॅको क्विज आणि स्कूल चॅलेंज, तंबाखू आणि हेर प्रकारच्या पदार्थांचो गैरवापर सोडपाक विद्यार्थ्यांक समुपदेशन आणि समर्थन सत्रांसयत वेगवेगळे उपक्रम आयोजित करतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी नवी दिल्लीतल्या यशोभूमी हांगा आशियातल्या सगळ्यात व्हड दूरसंचार मिडिया आणि तंत्रज्ञान कार्यक्रम आशिल्ल्या इंडिया मोबायल काँग्रेस 2025च्या 9व्या आवृत्तीचे उद्घाटन केले. या मेळाव्यात उलयताना मोदी हांणी म्हळे की दूरसंचार क्षेत्रात देशाचे यश आत्मनिर्भर भारताच्या दृष्टिकोनाचे बळ दर्शवता.
भारत में डिजिटल कनेक्टिविटी अब कोई प्रिविलेज या लग्जरी नहीं है, ये भारतीयों के जीवन का एक अटूट हिस्सा है. इंडस्ट्री और इन्वेस्टमेंट को बढ़ाने के माइंडसेट में भी भारत सबसे आगे दिखता है. डिजिटल पब्लिक इंफ्रास्ट्रक्चर में हमारी सक्सेस इस बात का प्रमाण है कि सरकार डिजिटल फर्स्ट माइंडसेट से किस तरह से जुड़ी हुई है. इसलिए मैं पूरे विश्वास से कहता हूँ, दिस इज द बेस्ट टाइम टू इन्वेस्ट, इनोवेट एंड मेक इन इंडिया.
आज सावन 12 ऑक्टोबर मेरेन गोयात जावपी आंतरराष्ट्रीय पर्पल महोत्सवाक 25 ते 30 देशातले सुमार 15,000 प्रतिनिधी वाटो घेतले, अशी माहिती गोंय दिव्यांग सक्षमीकरण खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाय हांणी दिल्या. दिल्ली IIT जोडपालवान या फेस्टिवला खातीर विशेष एप तशेंच हेर तंत्रीक सुविधा उपलब्ध केल्या. या महोत्सवा वेळार 2,000 दिव्यांग व्यक्तींक तांकां लागपी यंत्रणाचे वाटप करतले. या महोत्सवा खातीर 14 कोटी रुपया खर्च जावपाचो अदमास तांणी ह्या वेळार दिला. मजगतीं मिरामार दर्यादेगेर दिव्यांगा खातीर अनुकूल नवीन बोर्डवॉक तयार केला. हे विशीं मंत्री सुभाष फळदेसाय हांणी म्हळां की ह्या उपक्रमाक लागून दिव्यांग व्यक्तींक हेरा भशेन दर्यादेगेर भोंवपाची खोस घेवंक मेळटली आनी आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट 2025 सहभागी जावपी प्रतिनिधी खातीर हे एक प्रमुख वैशिष्ट्य आसतले. आकाशवाणी पणजी केंद्र कंत्राती पद्दतीचेर खबरां वाचका खातीर अर्ज मागयता. पदवीधर, कोंकणी भाशेचे पुराय गिन्यान तशेंच भाषांतर करपाचेर प्रभुत्व आसप गरजेचे. अर्ज पावपाची निमाणी तारीख 20 ऑक्टोबर आसा. अधिक म्हायती खातीर आकाशवाणीच्या खबरां विभागा कडेन संपर्क सादचो. ICC बायला एक दिसाच्या क्रिकेट विश्वचषकात ऑस्ट्रेलियान काल कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमार पाकिस्तानाचो 107 धावण्यांनी पराभव केलो. ऑस्ट्रेलियान दिल्ल्या 222 धावण्यांची मोख गाठताना पाकिस्तान 36.3 षटकात 114 धावण्यांचेर गुटलावलो. भारतीय हवामान विभागान फुडले 3 ते 4 दीस दक्षिण विकल्पीय भारतांत पावसाचो नेट वाडपाची शक्यता उक्तायल्या. भारतीय हवामान खात्याप्रमाण मुखावेले 2 ते 3 दिसांत तमिळनाडू, केरळ, माहे, दक्षिण अंतर्गत कर्नाटक, आंध्र प्रदेश, दर्यादेग, यानम आणि रायलसीमा हांगा घोग्यांनी पाऊस पडटलो असे म्हळां. आयज आणि फाल्यां लक्षद्वीप आणि कर्नाटकाच्या दर्यादेगेवेल्या भागांत वादळी वाऱ्यासयत वादळी पाऊस पडपाची शक्यताय आसा. आता खबरो सोपोवचे पयली परत एक फावट कांय मुखेल खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज सावन 3 दिसांच्या गुजरात दौऱ्यार वतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि त्यांचे ब्रिटनचे समपदस्थ कीर स्टार्मर आज मुंबईत चर्चा करतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी मुंबईत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे आणि हेर कनेक्टिव्हिटी प्रकल्पांचे उक्तावण केले. भलायकी आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या जोडपालवान शिक्षण मंत्रालय आज तंबाखू मुक्त युवा मोहीम 3.0 सुरू करता. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले सांजेच्या 6:30 वरांचेर. नमस्कार.